श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 12व्या अध्यायावरील निरूपण सुरू आहे। 7व्या श्लोकापर्यंतचे निरूपण आपण ऐकले। भगवंतांनी सांगितलं की माझी अनन्य भक्ती जो करतो तो श्रेष्ठ प्रतीचा असतो। ध्यान आणि भक्ती हे दोन भक्तिमार्गातले दुवे आणि या दोन मार्गांनी जाऊन माझ्यापर्यंत येता येतं, मला गाठता येतं असा विचार आपण मागच्या श्लोकाच्या वेळी ऐकला। आणि माझ्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवले आहे अशा भक्तांना मी अत्यंत कमी काळात, अल्प काळामध्ये या मृत्यूसागरातून बाहेर काढतो। या कारणे गा भक्तराया, हा मंत्र तुआ धनंजया, की जे जे यया मार्गा भजिजे। जे या मार्गाने चालतात त्यांचंच अनुसरण तू कर, कारण भक्तिमार्ग हा सोपा आहे आणि अनन्य भक्तीने हा मृत्यूसागर सहज तरुण जाता येईल असा आहे। आज 8व्या श्लोकापासून पुढचा भाग घेऊया, सुरू करूया आजच्या भागाला।
पुंडलिकावृते हरि विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
मयि एव मन आधस्वं मयि बुद्धि निवेशय, निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयाः।
माझ्या ठिकाणी मन वृत्तिवंत करून माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर आणि त्यानंतर तू माझ्या ठिकाणी निवास करशील, मद्रूप होशील, माझ्यापर्यंत येशील यात काही संशय नाही। काय अट आहे? मन आणि बुद्धी या दोघांनाही माझी आवड लाव, म्हणजे तू आपापच माझ्यापर्यंत येशील।
अगामानस हे एक माझ्या स्वरूपे वृत्तिक, करू निघाली निष्टंक बुद्धी निश्चयेसी, ये दोनी सरीसी मज माजी प्रेमेसी, रिगाली तरी पावसी माते तुगा। जे मन बुद्धी यही घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मग काई मी तू ऐसे उरे। मनोनी दिवा पालवे सवेची तेज मालवे, कार विबिंबा सवे प्रकाश उजाय। उचलले या प्राणा सरिसी, इंद्रिये ही निगती जैसी, तैसा मनोबुद्धि पाशी अहंकारुये। म्हणोणी माझ्या स्वरूपी मन बुद्धी ये निक्षेपी, ये तुलेनी सर्वव्यापी मी चिहोसी। यया बोला काही अनारिसे नाही, आपली आण पाही वाह तू असे गा।
अरे अर्जुना, बुद्धीच्या निश्चयासह तू आपले मन फक्त माझ्या स्वरूपी अखंड वतनात ठेव। बा अर्जुना, या दोघांनी म्हणजे बुद्धी आणि मन यांनी जर माझ्यामध्ये प्रेमाने प्रवेश केला ना, तर मग तू मलाच पावशील। कारण मन आणि बुद्धी ही माझ्या ठिकाणी कायमची राहिली तर मग मी आणि तू असे द्वैत उरतच नाही। म्हणून पदराच्या वाऱ्याने दिवा मालवला असता त्या दिव्याचे तेज जसे लागलीच नाहीसे होते, किंवा सूर्यास्ताच्या वेळी त्या सूर्याच्या बिंबाबरोबर जसा प्रकाश समाप्त होतो, शरीरातून प्राण निघाल्याबरोबर इंद्रिय जशी त्याच्याबरोबर निघतात, त्याप्रमाणे जिकडे मन व बुद्धी जातील तिकडे त्याच्या बरोबर हा अहंकार येतो। म्हणून माझ्या स्वरूपी मन आणि बुद्धी ही दोन्ही ठेव, एवढ्याने सर्वव्यापी जो मी तोच तू होशील। म्हणून माझ्या स्वरूपी मन बुद्धी ये निक्षेपी, हे तुलेनी सर्वव्यापी मीची होसी। मन आणि बुद्धी दोघांना माझी गोडी लावली की मग तू आपोआपच माझ्यापर्यंत येशील. अर्जुना, हे जे मी बोललो ना यात काही अन्यथा नाही, मी आपली शपथ वाहून तुला हे सांगतो. पहा, परमात्मा इथे अर्जुनासाठी शपथसुद्धा घेत आहे. मन आणि बुद्धी दोघांना ताब्यात ठेवल्यानंतर आपोआप अहंकार त्यांच्या मागे मागे जातो. हा एक महत्त्वाचा दुवा या श्लोकामध्ये या ओव्यांच्या माध्यमातून माऊलींनी सांगितला. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त या अंतकरणाचे चार भाग असतात. त्यापैकी चित्त हा आत्म्याचा भाग असतो. मन, बुद्धी या शरीराशी निगडीत असतात आणि अहंकार अर्थातच तो एक शरीरभाव आहे, आत्म्याचा भाव नव्हे. म्हणून मन आणि बुद्धी जे त्यांना आपण जिकडे वळवू, जसा विचार करू, जितक्या जास्त कल्पना, निग्रह, वियोग आणि सर्व प्रकारचे संकल्प, तर्क, कुतर्क जसं जसं आपण करू तसा तसा अहंकार त्याच्या पाठीपाठी जाईल आणि मनबुद्धी अहंकार तिघांमिळून आपल्या अंतकरणाची शांती भंग करतील, चित्ताचे पावित्र्य नष्ट करतील. म्हणून यांना ताब्यात आणणे अत्यंत आवश्यक आहे.
अथ चित्तं समाधातुं न शक्नोसि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामी छाप्तुं धनंजय.
अथवा माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याला जर तू समर्थ नसशील तर हे धनंजया, चित्त एकाग्रतेचा किंवा ध्यानाचा अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्याची इच्छा कर. आता इथपासून पुढे एकापाठी एक निरनिराळे मार्ग देव सांगणार आहेत, कशाप्रकारे या चित्ताला, मनाला, बुद्धीला, अंतकरणाला माझी मोहर लावाली आणि माझ्याकडे कशाप्रकारे वळवता येईल त्याची एकापाठी एक आता हे एकापाठी एक त्याचे साधनं किंवा त्याच्या मेथड्स सांगतात. पहिली मेथड काय सांगतात की माझ्याकडे चित्त एकाग्र कर. आणि चित्त एकाग्र करण्यासाठी ज्या टूल्स आणि टेक्निक्स असतात त्या टूल्स आणि टेक्निक्समध्ये ध्यान हे महत्त्वाची टेक्निक एक सांगत आहे. चित्त एकाग्रतेचा, ध्यानाचा असा अभ्यास कर म्हणजे माझी प्राप्ती तुला सहज करून घेता येईल.
अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो तरी गायसे करी या आठा पहारान माझारी मोटके निमिषभरी दे तुजाय मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल जैसा शरत कालू रिगे आणि सरिता वोहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचौनी मग पुनवे हुनी जैसे शशी बिंब दिसे दिसे हार पतावसे नाहीची होय तैसे भोगा तुनी निगता चित्त मजमाजी रिगता हळू हळू पांडू सुता मीची होईल अगा अभ्यास योगु म्हणजे तो हा एकू जाणिजे येणे काही ननिपजे ऐसे नाही.
आधी सांगितलं की माझी अनन्य भावाने भक्ती कर. तसं करता येत नसेल तर चित्ताला माझी मोहर लाव, चित्त एकाग्र करून माझी भक्ती कर. तेही करायला तू सक्षम नसशील तर एक क्षण देत जा दिवसभरातला. अथवा जर मनबुद्धीसहित हे चित्त माझ्या हाती सकल वासनारहित असे संपूर्ण तू देऊ शकणार नाहीस तर अर्जुना असे कर की या आठ प्रहरांमध्ये नेमके निमिषभर चित्त देत जा. निमिषभर चित्त देत जा म्हणजे निमिषभर तू ध्यान करत जा, थोडा वेळ मेडिटेशन करत जा. मग जितके जितके निमिष तुझे चित्त माझे सुख पाहिल तितके तितके तुझे चित्त विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल. ज्याप्रमाणे शरद ऋतूचा प्रवेश झाला असता नद्यांचे पाणी कमी होऊ लागते त्याप्रमाणे तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरूपात जसजसा प्रवेश होईल तसतसे तुझे चित्त प्रपंचातून वेगाने निघेल. काय सांगतात, शरद ऋतूमध्ये पावसाळा संपला की हळूहळू नदीचा प्रवाह कमी होत जातो. त्याप्रमाणे ध्यानात आपण एकदा शिरलो की ध्यानाची सुरुवात जेव्हा आपण करतो हजारो विचार येतात, एकापाठी एक हजारो विचार येतात, येऊ द्यायचे. दुसऱ्या दिवशी ध्यान करू 999 विचार येतील, तिसऱ्या दिवशी ध्यान करू 998 येतील, असे हळूहळू हळूहळू कमी कमी होत जाईल, जसं शरद ऋतूमध्ये नदीचं पाणी हळूहळू कमी होत जातं. मग ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून दिवसेंदिवस चंद्राचे बिंब कमी होत होत अमावस्येला अगदी नाहीसे होते, त्याप्रमाणे संपूर्ण भोगातून तुझे चित्त निघून माझ्यामध्ये प्रवेश करता करता अर्जुना ते तुझे चित्त हळूहळू मद्रूप होईल. हे एक सरी किंवा एकदम किंवा एका क्षणात साध्य होणार नाही. वर्षानुवर्षे तपश्चर्या केल्यानंतर, जन्मानुजन्मे तपश्चर्या केल्यानंतर हळूहळू हे साधता येईल. अरे, अभ्यास योग जो म्हणतात ना, तो हाच एक आहे. अभ्यास योग म्हणजे दुसरं काही नसून हे फक्त मेडिटेशन आहे. याच्या योगाने कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही असे नाही. पै अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासे केले म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळे. फार महत्वाची गोष्ट आता येत आहे. या अभ्यासाच्या सामर्थ्याने कित्येक आकाशाच्या पोकळीत चालू शकतात व कित्येकांनी वाघ आणि साप यासारखे दुष्ट प्राणी स्वाधीन करून घेतले. या अभ्यासाच्या सामर्थ्याने म्हणजे हळूहळू मेडिटेशन करून 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 स्वतःचं चित्त इतकं बलवान केलं, स्वतःचं आभामंडल, स्वतःचा आरा इतका स्ट्रॉंग केला की हळूहळू हळूहळू सर्व विचार संपले, सर्व अस्तित्व संपुष्टात आलं. परमात्म्यात आणि त्या दिव्य आत्म्यात काही फरक राहिला नाही. अशा त्या अभ्यास बळाच्या योगाने असं काही घडते की कितीतरी साधक आकाशाच्या पोकळीमध्ये चालू शकतात. आकाशाच्या पोकळीमध्ये चालू शकतात म्हणजे ते टाइम ट्रॅव्हलर्स होतात. त्यांना भूत भविष्य सगळं दिसू लागते. असे ते आकाशाच्या पोकळीत चालू लागते. मागे किती जन्मपर्यंत आपण कुठे कुठे जन्म घेतले, मागच्या जन्मात आपण काय होतो, तत्पूर्वी काय होतो, तत्पूर्वी काय होतो, हे सगळं ते पाहू शकतात. त्यात ते लिप्त होत नाही, त्यात वाहून जात नाही, पण ते सगळं पाहू शकतात. ते आकाशाच्या पोकळीत चालू शकतात. आणि कितीतरी असे असतात की वाघ आणि सर्प यासारखे दुष्ट प्राणी स्वाधीन करून घेतात. आता माऊलींच्या जीवनकाळामध्ये आपणा सर्वांना माहिती आहे, एक भिंत चालवली, दुसरा वाघावर बसून चांगदेव आले. चांगदेवाच्या गळ्यामध्ये साप असायचे. शंकराच्या गळ्यात जसा साप असतो, चांगदेवाच्या गळ्यातही साप असायचे. आणि सापाचा चाबूक ते वापरायचे वाघाला हाकायला. तर वाघासारखे सापासारखे प्राणी सुद्धा त्यांच्या आज्ञेत राहत होते. चांगदेव हे ज्यावेळी ज्ञानेश्वराला भेटले त्यावेळी असं म्हणतात की त्यांचं वय 800 जास्त वर्ष होतं. आता ते काय करायचे? ते चेतनावस्थेत असायचे आणि जेव्हा त्याला माहीत असायचं की आता काळ येणार आहे माझा प्राण घ्यायला, त्यावेळी ते आपला प्राण, आपला आत्मा अवकाशात अंतराळात घेऊन जायचे. शरीर तिथं नेमकं सोडून जायचे आणि नंतर काही काळाने परत त्या शरीरात यायचे. असं म्हणतात की ते जेव्हा त्या शरीरात परत यायचे त्यावेळी त्या गावामध्ये त्यांच्या अवतीभोवती काही लोकांची प्रेतं ठेवलेली असायची. जेव्हा चांगदेव परत त्या शरीरात यायचे आणि त्या प्रेतांकडे पाहायचे तर ते प्रेतसुद्धा जिवंत व्हायचे, त्यांचे आत्मेसुद्धा परत त्या प्रेतांमध्ये यायचे. अशी एक किंवदंती त्या काळच्या साहित्यात लिहिलेली आहे. तर हे सर्व चांगदेवाची जी रिद्धी सिद्धी ज्याला म्हणू आपण, हे सर्व या ध्यानाच्या माध्यमातून मेडिटेशनमुळे ह्या योगामुळे त्यांना शक्य झालं होतं. विष खाण्याचा अभ्यास केला तर ते विष देखील पचनी पडते. असं म्हणतात की शंकरांनी विष प्राशन केलं होतं, शंकराला त्याचा काहीच प्रभाव झाला नाही. शंकर हे तपस्वी ध्यानात कितीतरी तपांपासून कितीतरी कल्पांपासून ते ध्यानात आहेत आणि म्हणून त्या ध्यानामुळे ते वेशसुद्धा त्यांच्या नरड्यामध्ये येऊन निळा रंग धारण करून तिथेच एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होऊन राहिलं आणि त्याचं पुढे मुवमेंट झालं नाही. आणि हे सगळे आपल्याला आश्चर्य वाटतात, चमत्कार वाटतात, पण हे सगळं काही ध्यानाने शक्य आहे. अभ्यासाच्या योगाने समुद्रावरून पायाने जाता येते असं म्हणतात. कित्येक लोक कित्येक साधक असे होते आणि आताही आहे, ते पाण्यावर चालू शकतात, हवेत तरंगू शकतात. त्याचं कारण 6व्या अध्यायात ज्या अष्टांग योगाची चर्चा आली होती, त्या अष्टांग योगाच्या उच्च अवस्थेत जेव्हा कुंडलिनी जागरण होते आणि कुंडलिनी जागृत झाल्यानंतर जेव्हा कुंडलीच्या मार्फत ती प्राणऊर्जा त्या कॉस्मिक एनर्जीसोबत त्या ब्रह्मांडाच्या ऊर्जेसोबत त्या चैतन्य ऊर्जेसोबत एकरूप होते, त्यानंतर कुंडलिनीला कुंडलिनी नाव न राहता त्याला मारुत असे नाव होते. मारुत का बरं? कारण हे पंचतत्वाचं बनलेलं शरीर ज्याच्यात माती पाणी हे दोन प्रामुख्याने आहे आणि ज्यांचं वजन आहे, आपल्या शरीराचं जे मुख्यत्वे वजन आहे ते मूळ दोन तत्वांमुळे आहे, पाणी आणि माती. त्यानंतर उरलेले तत्व म्हणजे वायू आकाश आणि अग्नी. वायू आकाश आणि अग्नी हे तीन तत्व हलके आहेत आणि माती आणि पाणी हे दोन तत्व जड आहेत. जेव्हा कुंडलिनी जागृत होते आणि कुंडलिनी त्या विश्व ऊर्जेसोबत आपली ऊर्जा एकरूप करते प्राणशक्ती, तेव्हा या पंच महाभूतांपैकी फक्त तीनच महाभूत या शरीरामध्ये असतात आणि ती महाभूत म्हणजे वायू आकाश आणि अग्नी. त्या साधकाचं शरीर इतकं हलकं असते की तो साधक तो योगी पाण्यावर चालू शकतो, तो योगी हवेत तरंगू शकतो. हे काही आश्चर्य नाही, हे अनुभवात अनुभव केलेलं आहे लोकांनी, अनेक लोकांनी अनुभव केलेल्या गोष्टी आहे. कित्येकांना वेदांचा अभ्यास करून ते वेद आटोक्यात आणले. म्हणून अभ्यासाला कोणतीही गोष्ट मुळीच अशक्य नाही, बरं का? अभ्यासाला म्हणजे ध्यानाला. याकरिता माझ्या स्वरूपी तू अभ्यासाने एकरूप हो.
अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत् परमो मत् कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्स्यसि.
अभ्यास योगाला देखील तू असमर्थ असशील तर मग सर्वस्वी माझ्याकरिता कर्मे करणार आहो. माझ्याकरिता कर्मे केले तरीसुद्धा तू सिद्धी मिळवशील. आधी काय सांगितलं? माझी अनन्य भावाने भक्ती कर. अनन्य भावाने भक्ती करण्याला असमर्थ असलास तर माझ्यात चित्त एकाग्र कर. चित्त एकाग्र करायला असमर्थ असलास तर ध्यान कर, अभ्यास कर. ध्यानाने मी आटोक्यात येईल. आणि ध्यानसुद्धा करायला तयार नसेल तर मग फक्त जे काही कर्म करतोस ते माझ्याकरिता कर. याच्या आधीच्या श्लोकाला श्लोकामध्ये निमिषभर असा शब्द आला होता, निमिषभर ध्यान कर, निमिषभर ध्यान कर. माऊलींनी हरिपाठामध्ये या निमिषभर ध्यानाला पहिल्याच आपल्या अभंगामध्ये सांगितलं, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. उभा क्षणभरी म्हणजे ते फक्त क्षणभराचं ध्यान असं म्हणत आहे माऊली. क्षणभर म्हणजे जेव्हा तुम्ही ध्यानात जाता, तेव्हा एखादा योगी किंवा साधक ध्यानात जातो तर तो त्या ध्यानात गेलेला क्षण त्याला माहिती असतो, पण त्यानंतर ते ध्यानात किती वेळ होता हे त्याला माहिती नसते. तो समाधीमध्ये किती वेळ होता ते त्याला माहिती नसते. त्याला धारणा कधी प्राप्त झाली त्याला माहिती नसते. धारणा ध्यान समाधी या उच्च अवस्था आहेत. मग देवाची द्वारी उभा क्षणभरी, एक क्षणभर जर उभा असेल तिने चारी मुक्ती साधी गेल्या, मग तुला साधायचं काही उरतच नाही. हे हरिपाठातल्या पहिल्या अभंगातली पहिली ओळ आहे. आता माऊलींनी त्या काळात लिहिलेली ती ओळ आहे, पण त्याचा अर्थ ही हा निमिषभर ध्यान करीत जा असा त्याला अर्थ होतो. आणि जर ते करायला सुद्धा तू असमर्थ असशील, तेही तुला साधत नसेल, तर काय सांगितलं आहे? तू जे काही कर्मे करशील ते फक्त माझ्या प्रीत्यर्थ करीत जा.
का अभ्यासाही लागी कसू नाही तुझ्या अंगी, तरी आहासी जया भंगी तैसाची अस. इंद्रिये न कोंडी भोगाते न तोडी, अभिमानून संडी स्वजातीचा कुळधर्मोच्चाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिधली आहे परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होई तो मी करी तू आहे ऐसे न म्हण करणे कान करणे हे आगवे तोची जाणे विश्व चळ तसे जेणे परमात्मेनी उण्या पुरेयाचे काही उरोने दियापुल्या ठाई स्वजातीची करुणी घेई जीवित हे माळी जीवते नेले ते उते निवांतची गेले तया पाणिया ऐसे केले हो आवेगा।
मग जर तू ध्यान करण्याला समर्थ नसलास किंवा ध्यान तुझ्याकडून होत नसेल तर असा अभ्यास करण्याविषयी सुद्धा जर तुझ्या अंगी सामर्थ्य नसेल तर हल्ली ज्या स्थितीत तू आहेस त्याच स्थितीमध्ये तू राहा। इंद्रियांचा तू निग्रह करू नकोस, विषयभोगांना तू कमी करू नकोस, आपल्या जातीचा अभिमान सोडू नकोस। तुला वाटते ना मी उच्चभ्रू ब्राह्मण आहे, तुला वाटते ना मी फार मोठा क्षत्रिय आहे, तुला वाटते ना मी फार मोठा वैश्य आहे, तर तू तसाच राहा, तेही सोडू नकोस। जे काम करत आहे ते काम करत राहा, तुझ्या अहंकारालाही सोडू नको आणि ज्या स्थितीत जसा आहे तसा तू राहा। आपल्या कुळातील आचारांचे आचरण कर, शास्त्राने जी कर्मे सांगितली आणि जे विधिसंमत जी कर्मे आहेत ती कर्मे कर। जी कर्मे करू नको असं म्हटलंय शास्त्रांनी ती कर्मे टाकून दे, एवढेच तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळीक दिली आहे। परंतु असे करत असताना मनाने वाचेने देहाने जे जसे कर्म होईल ते कर्म मी करीत आहे असे म्हणू नको, कर्माचा कर्ता मी आहे हा भाव सोडून दे। कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालले आहे त्यालाच कोणतीही गोष्ट करणे अथवा न करणे हे सर्व ठाऊक आहे, तुझ्या हातात काहीही नाही। कर्मात काही न्यून अथवा पूर्ण झाले तर त्याच्या संबंधाने तू आपल्या चित्ताच्या ठिकाणी काही खंती अथवा संतोष उरू देऊ नकोस, म्हणजे कर्म फत्ते झाले सांग झाले तर त्याचं क्रेडिट घेऊ नकोस आणि कर्म जर इनकम्प्लीट असेल तर त्याबद्दल खंती वाटून घेऊ नकोस। आणि तू हे जीवित आपल्या जातीचे करून टाक, म्हणजे आपला आयुष्यक्रम आपल्या जातीला योग्य अशी कर्मे करण्यात घालव। अरे माळ्याने जिकडे नेले तिकडे ते पाणी जात असते, जो पाणी लावणारा असतो ना बाग बगीच्यामध्ये जो पाणी लावतो, जो मजूर किंवा जो शेतकरी पाणी लावतो, ज्या आळ्यामध्ये त्याने ज्या आळ्याचा वाफ हा उकलला आहे त्या वाफ्यामध्ये ते पाणी जाणार। तुझे जीवित निरभिमान होऊन कर्म करणारे होऊ दे। तू कर्म करतोस असं का म्हणतोस, ते पाणी तुला विचारून वाहत आहे का? अर्जुना सहज विचार करून पाहिले ना तर आपला मार्ग सरळ आहे, त्याला आपण फार कॉम्प्लिकेटेड करतो। एरवी तरी सुबटा उजू का अव्हाटा रथू काई खटपटा करी तू असे म्हणोनी प्रवृत्ती आणि निवृत्ती ये वो जीने गे मती अखंड चित्तवृत्ती आठवी माते आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणिजे निवांतची अर्पिजे माझ्या ठाई ऐसिया मद्भावना तनुत्यागी अर्जुना तू सायुज्य सदना माझी आयसी। सहज विचार करून पाहिले तर आपला मार्ग सरळ आहे किंवा तो आडमार्ग आहे याची वाटाघाट तो रथ जो रथ चालतो किंवा जी गाडी चालते त्या गाडीला ते माहीत नसते, तो चालवणारा हाकणारा जो असतो ड्रायव्हर जो असतो त्याला माहीत असते, त्या गाडीला काय माहीत असतं। म्हणून कोणतेही कर्म करण्याची प्रवृत्ती अथवा न करण्याची निवृत्ती हे जे ओझे आहे ना तू आपल्या बुद्धीवर घेऊ नकोस, मी कर्म करतो असे म्हणू नकोस, तर तू आपल्या चित्तवृत्तीने मी जो परमेश्वर त्या मला निरंतर स्मरत जा आणि जे जे कर्म घडेल ते कमी अथवा जास्त म्हणू नकोस, तर ते निमूटपणे माझ्या ठिकाणी अर्पण कर। अर्जुना अशा माझ्या रूपाच्या अनुसंधानाने शरीर त्यागानंतर तू सायुज्य मुक्तिरूप माझ्या घरी येशील. ऐसिया मद्भावना तनुत्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना माझी येशील. सायुज्य सदन म्हणजे मुक्त अवस्था, मोक्ष. त्या मोक्षाला तू सहज येशील. आतापर्यंत आपल्याला माऊलींनी चार मार्ग सांगितले. अनन्य भक्तीचा मार्ग, चित्तवृत्ती स्थिर करण्याचा मार्ग, ध्यानाचा मार्ग, आणि चौथा सांगितला की जे जे कर्म तू करतोस ते फक्त मी केले असे म्हणून. डोंट टेक क्रेडिट. कोणतेही कर्म करण्याचं क्रेडिट घेऊ नकोस. हे परमेश्वराने परमेश्वराच्या प्रीत्यर्थ केलेलं कर्म आहे. हे परमात्मा, आज जो कुछ भी हुआ आपकी इच्छा से हुआ. इस शरीर के द्वारा आज आपने जो कुछ भी कर्म कराए हैं वो सभी कर्म, कर्मों के फल और मेरा अहंकार सब कुछ आपके चरणों में समर्पित है. या समर्पण भावाने त्या परमात्म्याला कर्म समर्पित करणे हा एक मार्ग सांगितला. याच्यामध्ये आणखीन तीन चार मार्ग आणखीन देव सांगणार आहे. तो भाग आपण उद्या सुरू ठेवूया. आज 10व्या श्लोकापर्यंत इथेच थांबू. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.